अथ श्री गजानन विजय ग्रंथस्य नवमोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। हे सगुण स्वरूपा रुक्मिणी वरा, हे चंद्रभागा तट विहारा, श्री संत वरदा शारंगधरा, पतित पावना दयानिधि, लहानांवाचून मोठ्यांचा, मोठेपणान टिकेसाचा, पतिताविन परमेश्वराचा, बोलबाला होणे नसे। आम्ही आहो पतित, म्हणून तुला म्हणतात, पावन करता रुक्मिणीकांत, हे आता विसरू नको। परिसलोहाला सोने करी, म्हणून त्याचे महत्व भूमीवरी, ओहोळ पोटी घे गोदावरी, म्हणून म्हणती तीर्थ तिला। याचा विचार करावा चित्ती आपुल्या माधवा, दासगणूला हात द्यावा, बुडून द्यावी कोठेही। असो गोविंद बुवा टाकडी कर, एक हरिदास होता थोर, तो कराया कीर्तन गजर, शेगावासी पातला। तेथे शिवाचे मंदिर, पुरातन होते साचार, ज्याचा केला जीर्णोद्धार, मोठे नामक सावकारे। अलीकडच्या श्रीमंताला मंदिराचा कंटाळा, मोटारी क्लब बाय सिकला, याचे प्रेम बहु असे। तैसान मोठे सावकार, श्रीमंत असून भाविक फार, त्याने चहा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा। म्हणून मोठ्याचे मंदिर, वधू लागले नारी नर, आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका। त्या मोठ्याच्या मंदिरी उतरले टाकळीकर कथे करी, त्यांचा घोडा समोरी बांधला होता मंदिराचा। घोडा अति गाढ होता, कोणासही मारी लाथा, समोरून कोणी येता त्यास चावे कुत्र्या समा। तोडी चराटे वरच्यावरी, स्थिर न राही क्षणभरी, कधी कधी कांतारी, त्याने जावे पळो न। किंकाळे रात्रंदिवस, वाईट खोड्या बहुवस, आल्या होत्या मुक्कामास, श्रोते तया घोड्याच्या। लोखंडाच्या साखळ्या होत्या त्यासी बांधण्या केल्या, त्या या समयी राहिल्या टाकळी माझी विसरू न। चराटाने कसा तरी घोडा मंदिरा समोरी, बांधून या कथे करी निजली जाऊन शय्येला। रात्र झाली दोन प्रहर, तमे आक्रमिले अंबर, दिवा भीतांचे गुत्कार, हो लागले वृक्षावरी। टिटव्या टीटी शब्द करी ती, वाघुळे वक्ष धुंडी ती, पिंगळे बसून वृक्षावरी किलमिल करू लागले। सामसूम जिकडे तिकडे बंद झाली कवाडे, कोठेही न दृष्टी पडे एकही माणूस रस्त्यानी। ऐशा रात्र समयास श्री गजानन पुण्यपुरुष, घोडा बांधल्या ठायास, येते झाले सहजगती। जे जे कोणी द्वाड असती त्यांना सुधारण्या प्रती, साधू पुरुष अवतार घेती ईशाज्ञेने भूमीवर। औषधाचे प्रयोजन रोगानिवारण्या कारण तेवी द्वाडांचे द्वाडपण साधु संत निवारिती असो गजानन घोड्या पासी आले रात्र समयासी जाऊन निजले अतिहर्षी चौपायात घोड्याच्या मुखे भजन चालले होते गणी गणी गणात बोते या सांकेतिक भजनाते जाणण्या कोण समर्थ हो त्या सूत्र रूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे जीवात्मा म्हणजे गण तो ब्रह्मा होऊन नाही भिन्न हे सुचवावया कारण गणात हा शब्द असे बोते हा शब्द देखा अपभ्रंश वाटे निका बाते हा शब्द ऐका तेथे असावा निसंशय बाया शब्दे करून घेतले पाहिजे मन तेही आहे सर्वनाम शब्दाऐवजी आलेले म्हणजे मना समजे नित्य जीव हा ब्रह्मास सत्य मानू नको तया प्रत निराळा त्या तोची असे गिण गिण गिणात बोते कोणी गण गण गणात बोते ऐशी आहेत दोन मते या भजनाविषयी शेगावी त्यासीन आपुले प्रयोजन आपणा कथेसी कारण महाराज निजले येऊन चौपायात घोड्याच्या वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने वाटे या भजन रूप साखळीने घोडा बांधून टाकिला गोविंद बुवाच्या अंतरी धास्ती होती जबर खरी म्हणून तो वरच्यावरी उठून पाहे वारूला तो ठाण्यावरी घोडा शांत ऐसे पडता दृष्टीप्रत गोविंद बुवाच्या चित्तात अति नवल वाटले तो आपल्या मनी म्हणे हे ऐसे झाले कशाने काकाही आजाराने व्याप्त झाला घोडा म्हणून राहिला शांत हे न काही कळो येत हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला हे काय आहे ते पहाया गेले तो एक माणूस दिसले चोहो पायात निजलेले त्या द्वाड घोड्याच्या अति निकट येऊन पाहू लागले निरखोनी तो दिसले कैवल्यदानी तेथे गोविंद बुवाला ते म्हणाले मनात घोडा का झाला शांत हे कळले कारणासहित मजला येदवा समर्थांच्या सहवासे घोडा शांत झालासे जेथे कस्तुरी तेथे नसे दुर्गंधाला खारा कदा समर्थांच्या पायावरी गोविंद बुवाने अत्यादरी शिर ठेविले निर्धारी अष्टभाव दाटले मुखे करू लागले स्तवन आपण खरेच गजानन विघ्नांचे करीत सा कंदन याचा प्रत्यय आज आला माझा घोडा द्वाड अति सर्व ही जाला भीती तेथेच आला तो गुरुमूर्ती हरण्या त्याचा द्वाडपणा या घोड्याच्या अचाट खोडी चालता मध्येच मारी उडी क्षण क्षण मागल्या झाडी हा दुगण्या महाराज मी गेलो होतो कंटाळून म्हणून बाजारा लागून गेलो विकाया कारण परीन कोणी घेईया मी फुकट ही लागलो द्याया, परीन कोणी तयार घ्याया, त्यावरी आपण केली दया, हे झाले फार बरे। आम्हा कथे कर्यांचे घोडे पाहिजे गरीब साचे, घरा माझे धनगराचे नाही वाग कामाचा। ऐसा झाला प्रकार घोडे झाले गरीब फार, जडजीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले। घोड्यास म्हणाले आता गड्या करू नकोस येथून खोड्या, त्या तेथेच रोकड्या द्याव्या अवघ्या सोडून। तो शिवाच्या समोरी याचा विचार काही करी, वागत जावे बैलापरी त्रासन देई कवणाते। ऐसे त्यासी बोलून निघून गेले दयागन, कृपा कटाक्ष करून पशु ही जाने आकळीला। असो श्रोते दुसरे दिवशी मळ्यात असता पुण्यराशी, आले गोविंद बुवा दर्शनासी घोड्यावरील बैसून। घोडा गोविंद बुवांचा शेगावासी ठाऊक साचा, कोश अवघ्या खोड्यांचा भीत होती त्यासी जन। तो मळ्यात आलेला पाहून लोक बोलले त्या कारण, गोविंद बुवा ही घेऊन पीडा कशास येथे आला। मुले बायका मळ्यात आहेत पहा वावरत, तुमचा घोडा करील घात सहज लिहिले निकवणाचा। गोविंद बुवा त्यासी वदले, तुमचे म्हणणे मी ऐकिले, माझ्या घोड्यास शहाणे केले काल रात्री समर्थांनी। त्याने खोड्या दिल्या टाकून झाला गोगलगाई समान, आता भ्यावयाचे कारण काही न उरले कोणाशी। चिंचे खाली उभा केला टाकळीकरांनी घोडा भला, चर्राटा वाचुनी राहिला उभा तो एक प्रहर। भाजीपाला कोवळा घास मळ्यात होता विशेष, परीन लाविले त्यास तोंड घोड्याने एकाही। पहा संतांची केवढी शक्ती, पशु ही आज्ञेत वागती, पत्र्यात आरंभिली स्तुती गोविंद बुवांनी समर्थांची। अचिंत जगता प्रतिकृती तुझी न कोणाकडे, असो कलही केवडा तव कृपे सुमार्गी वडे। उणे पुढती ये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, शिरी सतत माझिया वरद हस्त ठेवा जणी। ऐशी स्तुती करून गेले गोविंद बुवा निघून, घोड्यास आपल्या घेऊन टाकळी ग्रामा कारणे। प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवी नवी, काही तरी धरून जीवी हे तू आपल्या श्रोते हो। त्या यात्रे करू मंडळीत बाळापूरचे दोन गृहस्थ, आले काही धरून येत समर्थांच्या दर्शन। पथी जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा, पुढल्या वारीस गांजा सुका येऊ आपण घेऊन। काकी या गांजावर समर्थांचे प्रेम फार, तो आपण आणिला जर तरी कृपा होईल त्यांची। लोक आणती बर्फी खवा आपण गांजा नेऊ बरवा, गाठ धोतरा बांधून ठेवा ना तरी विस्मृती होईल। पुढल्या वारीस दोघे जण आले दर्शना कारण, परी गेले विसरून गांजा तू आणावया। शीर ठेविता पायावरी आठवण त्यांना झाली खरी की नाही आणिला बरोबरी गांजा तो आपण आता पुढच्या वारीसी दुप्पट आणण गांजासी ऐसे बोलून मानसी दर्शन घेऊन गेले हो पुढल्या वारीस तेच झाले गांजा आणण्याचे विसरले कर जोडून मात्र बसले स्मृती नसे गांजाची ते स्वामी म्हणाले भास्करासी पहा जगाची रीत कैसी गाठ मारून धोतरासी विसरती जिन्नस आणावया जातीने आहित ब्राह्मण तेच आपले भाषण करीती आपण होऊन खोटे पहा सर्वांची ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण या तत्वा लागून न जाणती चांडाळते द्विजे निज धर्म सोडिला आचार विचार सांडिला ह्यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत बेटे मनी नवस करीती आणि हात हलवित येथे येती अशा नेता पूर्ण होती त्यांच्या मनीचे मनोरथ बोलण्यात पाहिजे मेळ चित्त असावे निर्मळ तरीच तो घनहीळ कृपा करीतो भास्करा हे शब्द त्या दोघांसी अति लागले मानसी पाहू लागले एकमेकांसी कुतूहल दृष्टीने पहा केवढे अगाध ज्ञान आहे याचे परिपूर्ण हा जगत चक्षु गजानन सूर्यापरीच असे हो आपण नवस केला म्हणी तो जाणीला समर्थांनी आता ये घेऊन चला गांजा गावातून ऐसा विचार करून उठले गावात जाऊ लागले गांजा आणावया भले ते महाराज बदले त्या आता शिळ्या कडी प्रत का हा उगा आणिता ऊत सार नाही किम पियात मी न पापलो गांजाला आता आणण्या गांजा प्रत नका जाऊ पेठेत मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपुल्या लबाडाचे नाही तू पुरती ही खुणगाठ बांधा चित्ती तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम परी कदा न चुकवा नेम पाच वाऱ्या येथील करा काकी हा येथे स्थिर आहे मृडानी पती कर्पूर गौरव ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती जा नमस्कार त्यासी करा गांजा आणावया न विसरा परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवानी ऐसा उपदेश ऐकून महाराजांशी वंदून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे पत्ते झाले तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते आता बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी कांता त्याची पुतळा बाई परमभाविक होती पाही दरवर्षी वारी सजाई पायी सज्जन गडाते पती पत्नीचा विचार एक पौषमासी निघती देख ओझ्यासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी कुबडी कथा दासबोध सवे हे सामान अति शुद्ध साधुत्वाचा नवता मद तयासी कीचडलेला। मार्गी चालता ग्रामांतरी प्रत्येही झोडी फिरवी खरी त्या झोडीच्या विक्षेवरी नैवेद्य करी रामाला। पौषवद्यात बाळापुर सोडी नवमीला साचार कांता असे बरोबर पुतळा गाई नामजीचे। बाळकृष्ण बुवा हाती चंदनाच्या चिपळ्या असती पुतळा बाई करी साथी झांझाती घेऊन। रघुपतीचा नाम गजर करी पथानी निरंतर शेगाव खामगाव मेहकर देऊळगाव राजा पुढे। आनंदी स्वामी स जालनापुरी वंदुनिया जामनगरी जाहे तेथे मात्र करी तीन दिवस मुक्काम। काकी ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान पुढे दिवर्यास येऊन वंदन करी गोदेला। पुढे बीड अंबेजोगाई मोहोरी बिलेश्वर स्वामीचे पट्ट शिष्य समर्थांचे डोंगावी कल्याण। नरसिंहपूर पंढरपूर नाते पोते शिंगणापूर वाई आणि सातारा असे जेगडाच्या पायथ्याशी। माघवद्य प्रतिपदेला तो येऊन पोहोचे भला श्री सज्जनगडाला नवमीच्या त्या उत्सवासी। यथाशक्ती प्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने श्री स्वामी समर्था कारणे खरा खराच रामदासी। ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्वथा दास नवमीचा उत्सव होता परत जाई त्याच मार्गे। ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला 60 वर्षे देहाला गेली त्याच्या उलटून। माघवद्य द्वादशीसी सोडून सज्जनगडास निघावे परत जावयास त्याने आपल्या बाळापुरा। असोवद्य एकादशीसी बसला समर्थ समाधी पाशी आले दुःखाश्रू लोचनाशी शब्द न त्यासी बोलवे। हे रामदास स्वामी समर्था हे गुरु राया पुण्यवंता माझे शरीर थकले आता वारीन पायी होईल। जरी बसून वाहनाते येऊ सज्जन गडाते तरी तेही कठीण दिसते मजलागी दयाळा। नेम चालला आजवर आता पडू पाहे अंतर परमार्थाशी शरीर निकोप आधी पाहिजे। तरीच सर्व घडे काही हे रामदासा माझे आई हे म्हणण्याची जरूर नाही आपण सर्व जाण तसा। ऐशी प्रार्थना करून निजलाशयेस जाऊन तो प्रभात काळी पडले स्वप्न बाळकृष्ण बुवाला। स्वप्नी म्हणाले रामदास ऐसा न होई हताश नको येऊ येथून खास या सज्जन गडाते। माझी कृपा तुझ्यावरी माझा उत्सव बाळापुरी करावा तू आपल्या घरी येईन मी नवमीला। तुला द्याया दर्शन हे मानी प्रमाण वचन आपल्या शक्तीस पाहून परमार्थ तू आचरावा। ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले कांतेसह परत आले बाळापुरास आपल्या घरी। पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले माघमासी त्या बाळा पुरासी ते आता अवधारा माघवद्य प्रतिपदेस समर्थांच्या उत्सवास आरंभ बाळा पुरास बाळकृष्णांनी घरी केला दासबोधाचे वाचन रात्री सहरी कीर्तन दोन प्रहरे ब्राह्मण भोजन धूपारती अस्तमानाला बाळकृष्णाच्या मनात विचार हाची घोळत पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीसी बाळकृष्णांच्या वचनांनी केली गावकऱ्यांनी आपाप सात वर्गणी उत्सवासाह्य करावया ऐसा थाट बाळापुरा नव दिवस झाला खरा नववे दिवशी दोन प्रहरा अघटित आले घडून श्री गजानन साक्षात्कारी श्रोते तया बाळापुरी उभे राहिले दोन प्रहरी नवमी तिथी लक्षून बाळकृष्णाच्या द्वारात रामाभिषेक चालला आत लोक झाले विस्मित गजाननासी पाहुनिया म्हणू लागले बुवासी उठा उठा हो वेगेसी तुमच्या दास नवमीसी द्वारी पातले गजानन त्यावरी बुवा म्हणाले गजानन आले बरे झाले त्याही संताचे लागले पाय माझ्या घरासी परी आजच्या दिनी साची मी वाट पाहतो समर्थांची त्या सज्जनगड निवासियाची आतुर होऊन येठाया त्यांचा मसी करार आहे मी नवमीला येईन पाहे ती वाणी असत्य नोहे ऐसा माझा भरवसा इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पती लागता दिव्य होऊन गेली अशी वाणी एकता उठली स्वारी बाळकृष्णाची पाहती जो येऊन द्वारी तो गजाननाची नग्न स्वारी अजान बाहू साजिरी उभी निजानंदामध्ये करण्या गेला नमस्कार तो रामदास दिसले साचार हाती कुबडी जटाभार रुळत होता पाठीवरी भाली त्रिपुंड उभासाचा होता गोपी चंदनाचा नेसलेल्या लंगोटीचा रंग होता हिरमुंजी ऐसे रूप पाहिले बाळकृष्णा भरते आले प्रेमाचे ते श्रोते भले नयनी संचले आनंदाश्रू तो सवेच दिसती गजानन त्याच्या नेत्रा कारण कुबडी लंगोटी काहीच न त्रिपुंड श्रीचा जटाभार पुन्हा त्याने हताश व्हावे तो रामदास स्वामी दिसावे पुन्हा जो निरखून पाहावे तो मागुती गजानन ऐशी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी घोटाळलासे अंतरी कोडे काहीच उमगेना मग म्हणाले गजानन रामदासासी प्रेमे करून नको गांगरू देऊ मन तुझा समर्थ मीच असे मागे बापा गडावरी माझीच वस्ती होती खरी आता शेगावा भीतरी राहिलो येऊन मळ्यात तुला सज्जनगडी दिले वचन की दास नवमीस येईन मी बाळापुरा लागून याचे स्मरण आहे का त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आलो आता। दे सोडून अवघी चिंता, मीच आहे रामदास। शरीर रूपी वस्त्रास तू किंमत देतोस, आणि आत्म्याला विसरतोस, याला काय म्हणावे। श्लोक आहे गीते ठाई, वांसासी जीर्णानी तो पाही। ऐसा मुळीला भ्रमिष्ट होई, चाल पाटी बसवी मला। बाळकृष्णाचा धरून हात, गजानन आले घरात। एका मोठ्या पाटी स्थित स्वामी गजानन जाहले। बाळा पुरी पुकार झाली, गजानन आल्याची ती भली। मंडळी धावू लागली, दर्शन घ्याया पायांचे। रामदासी अवघ्या दिवसभर करीत राहिला विचार। शेवटी रात्र होता तीन प्रहर, स्वप्न पडले बाळकृष्णा। अरे गजानन माझीच मूर्ती, हल्ली तुमच्या वराड प्रांती। संशय मुडीना धरी चित्ती, तो धरिता बुडशील। मी तोच समजून करी गजाननाचे पूजन। गीतेचे हे आहे वचन, संशयात्मा विनश्यति। ऐसे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोषला भारी। मस्तक ठेविले अत्यादरी गजाननाचे पायावर। महाराज आपुली लीला मीना समर्थ जाणण्याला। तो घोटाळा उकलीला तुम्ही स्वप्न देऊन। नवमी माझी सांग झाली, न्यूनतान काही उरली। अर्भकावरी कृपा केली, तिने धन्य झालो मी। आता काही दिवस रहाया बाळापुरास। हीच आहे मनी आस, ती पूर्ण करा हो। महाराज म्हणाले त्यावर एक माझा विचार। काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा। भोजनोत्तर निघून गेले स्वामी शेगावासी भले। रस्त्याने न कोणा दिसले, क्षणात पोचले शेगावी। स्वस्ति श्रीदास गणो विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ। सुखद हो भाविकांप्रत हेची इच्छी दास गणो। शुभं भवतु श्री हरिहरार्पणमस्तु। इति श्री गजानन विजय ग्रंथस्य नवमोऽध्यायः।